50 languages.
63.
Trisashta.
Asking questions, 2.
Prashna vicharane.
Prashna vicharano.
I have a hobby.
माझा एक छंद आहे.
माझा एक छंद आहे.
I play tennis.
मी टेनिस खेळतो.
मी टेनिस खेळते.
Where is the tennis court?
टेनिसचे मैदान कुठे आहे?
टेनिसचं मैदान कुठे आहे?
Do you have a hobby?
तुझा काही छंद आहे का?
तुझा काही छंद आहे का?
I play football.
मी फुटबॉल खेळतो.
मी फुटबॉल खेळते.
Where is the football field?
फुटबॉलचे मैदान कुठे आहे?
फुटबॉलचं मैदान कुठे आहे?
My arm hurts.
माझे बाहू दुखत आहेत.
माझे बाहू दुखत आहेत.
My foot and hand also hurt.
माझे पाय आणि हात दुखत आहेत.
माझे पाय आणि हात पण दुखत आहेत.
Is there a doctor?
डॉक्टर आहे का?
डॉक्टर आहे का?
I have a car.
माझ्याजवळ गाडी आहे.
माझ्याजवळ गाडी आहे.
I also have a motorcycle.
माझ्याजवळ मोटरसायकल पण आहे.
माझ्याजवळ मोटरसायकल पण आहे.
Where could I park?
इथे वाहनतळ कुठे आहे?
इथे वाहनतळ कुठे आहे?
I have a sweater.
माझ्याजवळ स्वेटर आहे.
माझ्याजवळ स्वेटर आहे.
I also have a jacket and a pair of jeans.
माझ्याजवळ एक जॅकेट आणि जीन्सची जोडी पण आहे.
माझ्याजवळ एक जॅकेट आणि जीन्सची जोडी पण आहे.
Where is the washing machine?
कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे?
कपडे धुण्याचं यंत्र कुठे आहे?
I have a plate.
माझ्याजवळ बशी आहे.
माझ्याजवळ बशी आहे.
I have a knife, a fork and a spoon.
माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे.
माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे.
Where is the salt and pepper?
मीठ आणि काळी मिरी कुठे आहे?
मीठ आणि काळी मिरी कुठे आहे?